रूत अध्याय एक। मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला आणि यहुदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला। त्या मनुष्याचे नाव अलिमलेक व त्याच्या पत्नीचे नाव नामी होते आणि त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्योन होते। ते एफ्राती म्हणजे यहुदा प्रांतातील बेथलेहेम नगरात होते। ते मवाब देशी राहायला गेले। नामीचा पती अलिमलेक मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली। त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या। एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूत होते। ते तेथे जवळपास 10 वर्षे राहिले। मग महलोन व खिल्लोन मरण पावले। याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्या मागे एकटी राहिली। परमेश्वराने आपल्या लोकास अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले। तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहुदा देशात जायला निघाली। ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्या ठिकाणाहून परत यहुदा देशात जायला निघाली। नामी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, तुम्ही दोघी आपापल्या आईच्या घरी जा। तुम्ही जशी मृतांवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो। परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो। मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या। त्या तिला म्हणाल्या, नाही, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार। नामी म्हणाली, माझ्या मुलींनो परत जा। तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? माझ्या मुलींनो माघारी जा। मी आता म्हातारी झाली आहे। पती करण्याचे माझे वय नाही। जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय राहाल का आणि त्याची वाट पाहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्या विरुद्ध फिरला आहे। मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या। अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले पण रूत तिच्याजवळ राहिली। ती तिला म्हणाली, ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा। रूत म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका। तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव। तुम्ही मराल तिथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल। मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो। रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढ निश्चय केला आहे हे नामीने पाहिले। तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले। मग त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या। बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, हीच का ती नामी? आणि ती त्यांना म्हणाली, मला नामी मनोरमा म्हणू नका, तर मला मारा दुःखदायक म्हणा, कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वराने माझ्या विरुद्ध साक्ष दिली आहे आणि त्या सर्व समर्थाने मला दुःखित केले आहे, तर तुम्ही मला नामी का म्हणता? याप्रमाणे नामी तिची मवाबी सून रूत हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेतलेहेम नगरात आल्या, तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.